नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. नेक्स्ट जेन जीएसटी पद्धतीचो फायदो गिरायकांक पावपाक उत्पादक वेपारी आनी दुकानदारांनी लागू करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी संबंधितांक केलां. पीपीपी मॉडेला खाला राज्यातल्या 7 मुखेल प्रकल्पांच्या पुनर्विकासा खातीर नवरत्न उद्देग एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी कडेन कबलात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला मेट्रो नेटवर्क आनी हेर परिवर्तनाविशी आयकात खबर विभागाचो खासा रिपोर्ट. नेक्स्ट जेन जीएसटी पद्धतीचो फायदो गिरायकांक पावपाक उत्पादक वेपारी आनी दुकानदारांनी लागू करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी संबंधितांक केलां. हे फाटभुंयेर आयज सांज वेळा पणजेंत जागृताय रॅली जाली. ह्या वेळार पणजेचे आमदार बाबूश पोंसेरात तशेंच भाजपाचे कार्यकर्ते व्हडा आंकड्यान हजर आशिल्ले. जीएसटी खातीर गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडटलो असो विश्वास मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी व्यक्त केलो.
जीएसटी 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. सगळ्या बिझनेसमॅन, ट्रेडर्स, इंडस्ट्रियलिस्ट, शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक म्हजी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूप मोठ्या प्रमाणात जीएसटीचो फायदो जो आसा हो सामान्य लोकांक तांच्यांनी पास ऑन करचो. जेणे करून आम्ही म्हणटा 4 स्टेप आशिले, हेणी देन 2 स्टेप झाले, 5 आणि 18. इज ऑफ डुईंग द बिझनेस आणि इज ऑफ लिव्हिंग ह्यो दोन्ही गजाली ह्या नेक्स्ट जीएसटी रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा.
भौशीक खासगी भागीदारी म्हळ्यार पीपीपी मॉडेला खाला राज्यातल्या 7 मुखेल प्रकल्पांच्या पुनर्विकासा खातीर घर बांदणी आनी शारी वेव्हार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकाराच्या नवरत्न उद्देग एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी कडेन कबलात केल्या. 2 वर्सां भितर हे प्रकल्प पुराय जावपाची शक्यता आसा. तातूंतल्या कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर फुडल्या 15 दिसांनी करपाचो आसा अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली.
रिडेव्हलपमेंट ऑफ जुंता हाऊस, सेकंड रिडेव्हलपमेंट ऑफ द सर्किट हाऊस हालतीनो, थर्ड वन कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रशासन स्तंभ एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग एट चिंबल कदंबा प्लाझा, दिस इज अ न्यू प्रोजेक्ट. रिडेव्हलपमेंट ऑफ द गव्हर्नमेंट क्वार्टर्स एट अ सांतिनेस प्लॉट 1, रिडेव्हलपमेंट ऑफ द गव्हर्नमेंट क्वार्टर्स सांतिनेस प्लॉट 2, रिडेव्हलपमेंट ऑफ द गव्हर्नमेंट गॅरेज पणजी आणि रिडेव्हलपमेंट ऑफ द केटीसी बस स्टँड एट वास्को, हे ऑल टुगेदर 7 प्रोजेक्ट हे आम्ही एनबीसीसीच्या वतीन घेता आणि हे पुराय जे असा पण पीपीपी बेसीसचेर हे प्रोजेक्ट करता.
15 वर्सां परस चड पोरणी आशिल्ल्यो सगळ्यो सरकारी गाडयो स्क्रॅप करपाक आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेंत मान्यता दिल्या. तशेंच मुखेलमंत्री स्वयंरोजगार येवजणेंत कांय सुदारणा केल्यात. म्हत्वाचे म्हळ्यार ह्या येवजणेचो लाभ आतां 50 वर्सां पिराये मेरेन आशिल्ल्या नागरिकांक घेवपाक मेळटलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
अप्रुव्हल फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ द न्यू स्कीम नेमली द मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, जी ईडीसीच्या अंतर्गत मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आशिल्ली, ही आम्ही चेंजीस करून नवीन तितूंत काही आणि नोडल एजन्सीज, डायरेक्टर ऑफ द इंडस्ट्रीज, ट्रेड अँड कॉमर्स, त्याच्या प्रमाणे इम्प्लिमेंटिंग एजन्सीज ईडीसी अँड ट्रेनिंग पार्टनर इज अन एंटरप्रिनर्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एडीआयआय. हातूंत एक म्हणजे आम्ही त्या नोडल एजन्सी पार्टनर घेतला, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री, ट्रेनिंग पार्टनर म्हणून आम्ही एडीआयआय घेतला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत संवसारातलो 3रो व्हडलो मेट्रो नेटवर्क म्हणून उबो आसा. हे विशीं आमच्या खबर विभागान सादर केलो हो आसा खासा रिपोर्ट.
मेट्रो ही आतां भारतांतली फकत येरादारीची पद्दत न्हय, तर महत्वाकांक्षा नवनिर्माण आनी शाश्वत शारी जिणेची नदर जाल्या. हाका लागून भारताच्या वाडीच्या काणयेच्या काळजांतल्यान स्पंदन करपी जिवीतरेखा जाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत आता संवसारातले 3रे व्हडले मेट्रो नेटवर्क म्हणून अभिमानान उभे आसा, जे शारी संक्रमण विस्तारांतल्या नेटान जाल्ली उदरगत दाखयता. ह्या म्हयन्यात कोलकत्तान मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उक्तावण करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2014 वर्सा पयली देशांत फकत 250 किलोमीटर मेट्रो मार्ग आशिल्ले, ते आयज भारतान मेट्रो नेटवर्क 1000 किलोमीटरा वयर वाडला अशें नदरेक हाडले.
2014 से पहले देश में सिर्फ 250 किलोमीटर ही मेट्रो रूट था, आज देश में मेट्रो रूट 1000 किलोमीटर से भी ज्यादा का हो गया है. ये सारे काम ईज ऑफ ट्रैवल को बढ़ाने वाले हैं, साथ ही 21वीं सदी के भारत को 21वीं सदी के ट्रांसपोर्ट सिस्टम की भी जरूरत है.
शारी वाठारांनी सरकार दर एका नागरिकाक दर्जेदार घरां मेळून स्वाभिमानाचे जिवीत सुनिश्चित करता. फाटल्या 11 वर्सांत सरकारान शारांनी परवडपी घरां दिली. 1 कोटी वयर 16 लाखां वयर घरां मंजूर केल्यात आनी 93 कोटी वयर घरां पुराय जाल्यात. गुजरातांतल्या वडोदरा हांगाच्या कमलान PMAY अर्बन खाला घर मेळिल्ल्यान खुशी उक्तायली.
मैं वारसिया में रहती थी, भाड़े पे मकान पे रहती थी और वे बहुत संघर्ष करती थी कि मुझे अपना मकान मिल जावे. लेकिन जहाँ भी देखने जाती थी वहाँ 10 लाख 12 लाख, क्योंकि हम लारी चलाते थे तो इतनी कमाई थी नहीं. तो हमने फिर रेडियो में सुना आवास योजना के, तो फिर हमने फॉर्म भरा, उसमें से हमको मकान मिला. तो हमको बहुत अभी खुशी है ये मकान में आके, हम बहुत खुश है 3 लाख में हमको ये मकान मिला है. मैं शुक्रिया अदा करती हूँ प्रधानमंत्री का.
प्रवाशांचेर मेट्रो सुविधा दिवप ते लोकांक घरां दिवपा मेरेन सरकार शारांतल्या जिणेचो दर्जो वाडोवपाक लागला आनी इज ऑफ लिव्हिंगाची दृश्टी पुराय करता.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या 11 वर्सा केल्ल्या खर निर्धारान देशात परिवर्तन घडून हाडलां. हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो हो आसा खासा रिपोर्ट.
फाटल्या 11 वर्सान खर निर्धारान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सरकारान देशभरान परिवर्तनाची बियां पेल्यात. नागरिक केंद्रीत सुधारणा वरवीं जिवीत सादे सोपे आनी लोकांच्या काळजाक लागी दवरला, खास करून आडनदर जाल्ल्या लोकांच्या काळजाक. या यत्नांचे केंद्रबिंदूर परवडपी घरां आसात.
Our cities cannot prosper without availability of affordable housing. Realizing this, we launched the Housing for All program in 2015. I am happy to note that we are well on our way.
या दृष्टिकोनान मुखार सरून सरकारान दोन व्यापक उद्दिष्टां मांडल्यात. ते म्हळ्यार दर्जेदार घरां मेळोवपाची खात्री करपा खातीर प्रधानमंत्री आवास येवजण शारी आनी प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण. हे येवजणे खाला 1.5 लाख कोटी रुपया परस चड मोलाचे 7,500 वयर प्रकल्प पुराय जाल्यात. अमृत आनी अमृत 2.0, लाखांनी निवळ उदक आनी गटार जोडणी, हजारांनी कायाकल्प केल्ली 5वी सुवाती आनी उदकांची कुडी, उर्जा कुशळटाय आशिल्ली LED वरवीं रस्त्यांचेर उजवाड घालतले. ते भायर उजाला येवजणेतल्या LED बल्बांनी राष्ट्रभरांतल्या घरांक उजवाड घाला. प्रधानमंत्री उज्ज्वला हाच्या काळांत निवळ रांदप वास्तवान रुपांतरीत जालें. गावांक आतां जल जीवन मोहिमेच्या माध्यमांतल्यान निवळ उदकाची पुरवण जाता आनी शारी आनी गांवगिऱ्या वाठारांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या नितळसाणीन लखलखता. मध्य प्रदेशांतल्या चिंदवाड्यांतल्या जल जीवन मोहिमेची लावार्थी सुनीता हांणी आपलो अणभव सांगला.
पहले हमें पानी की समस्या थी, हम 1 किलोमीटर दूर से कुएं से पानी लेकर आते थे. अब जल जीवन मिशन द्वारा हमें टोटी वाला नल घर में मिल गया है, इससे हमें घर बैठे पानी मिल रहा है और हमें समय की भी बचत होती है.
गावा हुपून कॉन्क्रीट नल आनी उजवाड़ा वरवी भारत स्थिरपणान आपलो फुडार गाठता. जय सन्मानीय जीविताचे फकत आश्वासन दिनात पण ते जगतात.
आयुष मंत्रालयान आज 10व्या आयुर्वेद दिसा निमतान गोयांत पणजी हांगा पत्रकार परिशद आयोजित केल्ली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था AII गोयाचे संचालक प्राध्यापक वैद्य प्रदीप कुमार प्रजापती हांणी सांगले की लोकां खातीर आयुर्वेद, गिऱ्या खातीर आयुर्वेद ही थीम वैयक्तीक भलायकी, जागतीक कल्याण, पर्यावरणीय संतुलन आनी शाश्वत विकासाचेर भर दिता. प्राध्यापक डॉ सुजाता कदम AII गोवाची डीन हांणी आपल्या उलोवपात सांगले की आयुर्वेद दीस भलायकी, संतुलन आनी जागतीक मान्यता ह्या दशकभरातल्या प्रवासाचे प्रतिबिंब करता. शिरगांवच्या लयराई देवस्थानाक येवपी जत्रोत्सवा खातीर धोरणाची नोंदणी सुरू जाल्या अशें ह्या देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी म्हायती दिली. क्लब टेनीस डी गाशपार डायसाच्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनीस सर्तीत इशिता कुलासो हांणी तिहेरी तर एरन फारियास हांणी दुहेरी किताब मेळयलो. पणजे वेळशाळेन नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 24.8 डिग्री सेल्सियस. राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो. नेक्स्ट जेन GST पद्धतीचो फायदो गिरायकांक पावपाक उत्पादक, वेपारी आनी दुकानदारांनी लागू करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलां. पीपीपी मॉडेला खाला राज्यातल्या 7 मुख्य प्रकल्पांच्या पुनर्विकासाखातीर नवरत्न उद्योग एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीकडून कबलात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला मेट्रो नेटवर्क आणि हेर परिवर्तनाविषयी खबर विभागाचा आशिल्लो खासा रिपोर्ट. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावल्यो प्रादेशिक खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.